नमस्कार सर, परांजपेमधून अभय बोलतोय. सर आपलं काल बोलणं झालं होतं सर ब्रॉडवेच्या साईट बद्दल, तुम्ही आज जाऊ शकता का सर व्हिजिट करायला? मग बरं सर, मग तुम्ही तिकडे आता मला एक कॉल करता का दाजी यायच्या आधी? धन्यवाद सर.